नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वेदा मणेरीकर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सावन गुजरात आनी केंद्रशासित प्रदेश दादरा आनी नगर हवेली तशेंच दमण आनी दिवच्या दोन दिसांच्या भेटेर आसतले. भारताच्या कामगिरी आनी यशस्वीपणाक लागून संवसारभर आशेची नवी ल्हार निर्माण जाल्या अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. आयज जन औषधी दीस. हे येवजणे विशीं जागृताय करपा खातीर आनी जेनेरीक वखदांचो वापर करपाक प्रोत्साहन दिवपा खातीर हो दीस मनयतात. भारतीय हवामान खात्यान कोकण आनी गोंय, केरळ आनी माहे, दर्यादेगेवेलो कर्नाटक, दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश आनी यानमात उश्ण आनी दमट हवामान आसपाचो अदमास उक्तायला. बायला प्रिमियर लीग क्रिकेट सर्तीत काल रातीं लखनौत मुंबय इंडियन्सान युपी वॉरियर्साक 6 विकेटींनी हारयले. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सावन गुजरात आनी केंद्रशासित प्रदेश दादरा आनी नगर हवेली तशेंच दमण आनी दिवच्या दोन दिसांच्या भेटेर आसतले. ह्या भेटी वेळार प्रधानमंत्री मोदी गुजरातांतल्या सुरत आनी नवसारी आनी दमणांतल्या सिल्वासा हांगा वेगवेगळ्या कार्यावळींक हाजीर रावतले. प्रधानमंत्री आयज सकाळीं दादरा आनी नगर हवेली आनी दमण आनी दिवाक भेट दितले आनी दमण आनी दीव आनी दादरा आनी नगर हवेली हांगाच्या सिल्वासांत 2,587 कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या प्रकल्पांचें उक्तावण करतले तशेंच बुन्यादी फातर बसयतले. ते सिल्वासा हांगा भौशीक बसकेंतय मार्गदर्शन करतले. उपरांत प्रधानमंत्री सुरतांत अन्नसुरक्षा संतृप्ती मोहीम सुरू करतले. सुरतांतल्या सुमार 2,00,000 लावार्थ्यांक प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न येवजणे खाला फायदे मेळटले. फाल्यां आंतरराष्ट्रीय बायलां दिसा निमतान प्रधानमंत्री मोदी नवसारीतल्या लखपती दिदी संमेलनाक हाजीर रावतले. प्रधानमंत्री 25,000 परस चड आपमजत गटांतल्यान 2,50,000 बायलांक 450 कोटी रुपया वयर मजत दितले. भारताच्या कामगिरी आनी यशस्वीपणाक लागून संवसारभर आशेची नवी ल्हार निर्माण जाल्या अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. हे भारताचें युग आशिल्ल्याचें पुराय संवसार म्हणटा अशें प्रधानमंत्र्यांनी सांगलें. भारत आयज संवसारीक वाड घडोवन हाडटा आनी उदरगतीच्या मार्गाचेर चड नेटान वता अशें नवी दिल्लींत खासगी खबरां चॅनलान आयोजीत केल्ल्या कार्यावळींत उलयतना प्रधानमंत्र्यांनी सांगलें. आयचो भारत व्हड विचार करता, म्हत्वाकांक्षी लक्ष थारायता आनी उल्लेखनीय कामगिरी करता अशें तांणी मुखार म्हळें. फाटल्या दशकांत भारत 5वी व्हड अर्थवेवस्था जाल्या आनी आतां संवसारांतली 3री व्हड अर्थवेवस्था जावपाच्या दिकेन नेटान वता अशें प्रधानमंत्र्यांनी सांगलें. फाटल्या 10 वर्सांत भारत संवसारांतलो 2रो व्हडलो तिख्या उत्पादक, 2रो व्हडलो मोबायल फोन निर्मातो आनी 3रो व्हडलो स्टार्टअप इकोसिस्टम जाला अशें प्रधानमंत्र्यांनी सांगलें. सौर उर्जेच्या क्षमतेन भारत पयल्या 5 देशांमदीं आशिल्ल्याचें तांणी सांगलें. गोंयांत पशुवैजकीय सहाय्यकाच्यो सुवातो कंत्राटी पद्दतीन भरतले तशेंच गोंयांत कंपनींनी वा हेर भरती खातीर जायरात दितना रोजगार विनिमय केंद्राक म्हायती दिवंक ना जाल्यार 5 ते 30,000 रुपया दंड दिवपाचो निर्णय मंत्रिमंडळाच्या बसकेंत जाला. गोंयकारांक खासगी मळार रोजगाराची संद मेळपाक जाय ह्या हेतान हो निर्णय घेतला अशी म्हायती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या.
अंडरटेकिंग सोसायटी हे जे आहा पळय कॉर्पोरेशन त्यांचे त्यांच्याकडनं कॅटल फीड त्यांची परचेस करता आम्ही. इट इज अ 24 पोस्ट फॉर द वेटरनरी असिस्टंट ऑन द कॉन्ट्रॅक्ट बेसीस. वेटरनरी असिस्टंट आमचे कमी आशिले त्या कॉन्ट्रॅक्ट बेसीसचेर घेऊन त्यांना परमिशन दिला. इट इज अ एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कंपल्सरी नोटिफिकेशन ऑफ वेकन्सीज इन गोवा अमेंडमेंट बील 2025. आम्ही प्रत्येक प्रायव्हेट सेक्टरातल्यान गोंयात ॲडवर्टायजमेंट कंपल्सरी करपाकूच जाय. तांची फाईन जी असा, फर्स्ट ऑफेन्स झालेला 5,000, सेकंड ऑफेन्स झालेला 10,000, थर्ड ऑफेन्स झालेला 15,000. आणि ते जे मॅक्झिमम एम्प्लॉईज आहा पळय न्ही, म्हणजे 400 वयर, त्याका फर्स्ट ऑफेन्साक 20,000, मागीर 25,000 आणि त्याच्या उपरांत 30,000. त्यांच्यानी ॲडवर्टायजमेंट गोंयात कंपल्सरी करपाक जाय, केलें ना आमच्या लक्षात आयले जाल्यार त्यांचे फाईन केले वयतले ह्या पद्धतीन.
आयज जन औषधी दीस. हे येवजणे विशीं जागृताय करपा खातीर आनी जेनेरीक वखदांचो वापर करपाक प्रोत्साहन दिवपा खातीर हो दीस मनयतात. दर्जेदार जेनेरीक वखदां सगळ्यांक परवडपी दरांत उपलब्ध करपाचो हेतू आशिल्ल्यान प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजना म्हळ्यार PMBJP हेतू दर्जेदार जेनेरीक वखदां परवडपी दरांत उपलब्ध करपाचो आसा. रसायन आनी सारें मंत्रालयान ह्या उपक्रमाक आदार दिवपा खातीर देशभरांत सप्तकभर कार्यावळी घडोवन हाडल्यो अशें आमच्या खबराकारान कळयलां. प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्र नावान समर्पित दुकानावरवी भौसाक परवडपी दरात दर्जेदार वखदां दिवपा खातीर 2008 वर्सा प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजनेची सुरवात झाली. भारतीय हवामान खात्यान अरुणाचल प्रदेश, आसाम आनी मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आनी सिक्कीमात काय सुवातांनी वीज पडपासयत गडगडपाचो अदमास उक्तायला. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण फुडल्या 3 ते 4 दिवसात उत्तर अस्तंत मध्य भारत आणि गुजरातातल्या चढात चढ तापमानात लवलव 3 ते 5 डिग्री सेल्सियस वाढ जावपाची शक्यताय असा. भारतीय हवामान खात्यान कोकण आणि गोय, केरळ आणि माहे, दर्यादेगेवेलो कर्नाटक, दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश आणि यानम हांचेर काय सुवातांनी उष्ण आणि दमट हवामान आसपासचो अदमास उक्तायला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात. साहित्य अकादमी आयज सावन 12 मार्च मेरेन आशियातलो सगळ्यात व्हडलो साहित्य महोत्सव साहित्योत्सव घडोवन हाडटली. 6 दिसांच्या ह्या कार्यावळीचे उक्तावण आयज केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत नवी दिल्लीच्या रवींद्र भवनात करतले. 50 परस चढ भाषांचे प्रतिनिधित्व करपी देशातल्या वेगवेगळ्या वाठारातले 700 वयर लेखक या महोत्सवात वाटो घेतले. महोत्सवात प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्कार 23 भाषांनी दितले. ह्या कार्यावळीत सुमार 120 सत्रां असतली. या महोत्सवाचो विषय भारतीय साहित्यिक परंपरा असो आसा. जम्मू काश्मीरात फाटल्या 4 वर्सात जम्मूच्या तुळेत काश्मीर देगणात 80% उणे पर्यटक आयल्यात. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला हांणी ब्रेस्तारा विधानसभेत सादर केल्ल्या अर्थीक सर्वेक्षणात 2024-25 वर्सात जम्मूत 1,50,757 पर्यटक पावले, जाल्यार काश्मीरात 6,65,777 पर्यटक पावले असे आकाशवाणी जम्मू खबराकारान सांगले. 2021 वर्सा वट्ट 1,13,16,000 आणि 534 पर्यटकांनी जम्मू काश्मीराक भेट दिल्ल्याचे सर्वेक्षणातल्यान स्पष्ट झाला. जम्मू काश्मीर विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन जम्मूत सुरू असा. अर्थ खाते सांभाळपी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर करतले. संसारीक ऑडिओ व्हिज्युअल मनरिजवण शिखर परिषद म्हळ्यार वेव्स 2025 नवोदीत डीजे निर्माते आणि इलेक्ट्रॉनिक संगीत कलाकारांक इलेक्ट्रॉनिक संगीत आणि डीजे कलेच्या मळार आपली प्रतिभा दाखोवपाची संद दिता. भारतीय संगीत उद्देगाच्या सहकार्यान माहिती आणि प्रसारण मंत्रालय रेझोनेट ही सर्त घडोवन हाडल्या. या सर्तीचा हेतू क्रिएट इन इंडिया चॅलेंजाचा एक भाग म्हणून घडवून सृजनशील प्रतिभा आणि नवनिर्माण दृश्य श्राव्य आणि मनरिजवणेच्या संसारात उक्ती करपाचो असा. इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक रचपाचो आणि निर्मितीचो आदलो अनुभव आशिल्ल्या खंयच्याय देशातल्या कलाकारांक, संगीतकारांक आणि कलाकारांक ही सर्त उक्ती असा. केंद्रीय घर राज्यमंत्री नित्यानंद राय हांणी काल नवी दिल्लीत आदिवासी युवा आदान प्रदान कार्यावळी खाला सुमार 200 आदिवासी तरणाट्यांकडेन संवाद साधलो. छत्तीसगड आणि ओडिशा ह्या आदिवासी जिल्ह्यातले हे तरणाटे सध्या राष्ट्रीय राजधानीच्या भोवणेर असात. देशातल्या डावपेचवादी अतिरेकाचा परिणाम झाल्या जिल्ह्यांनी खूप उदरगतीचे काम झालं असे ह्या आदिवासी तरणाट्यांकडेन संवाद साधताना केंद्रीय मंत्र्यांनी सांगले. मेक्सिको आणि कॅनडातल्यान येऊपी मालाचेर 25% शुल्क लावपाचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी 1 महिन्याखातीर फुडें धुकल्ला. मेक्सिकन वस्तूंचेर हालीच घाल्ली शुल्क 2 एप्रील मेरेन थांबयतले असे मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष क्लाउडिया शेनबाम हांचे कडेन उलोवणी केल्या उपरांत ट्रम्प हांणी सांगले. सध्या खातीर अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा हांच्या मदल्या उत्तर अमेरिकेच्या वेपार भागीदारी खाला येऊपी वेपाराचेर नवे शुल्क लादचे नात असे ट्रम्प हांणी सांगले. महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातल्या झाई गावातले 4 नुस्तेमारांक बोटीच्या अपघातात बुडून मरण आयले. गुजरात दर्यादेगेर दर्यात नुस्ते मारतना त्यांच्या बोटीक अपघात झाला. खेळात बायला प्रीमियर लीग क्रिकेट सर्तीत काल राती लखनौत मुंबई इंडियन्सान यूपी वॉरियर्साक 6 विकेटींनी हारयले. आयज लखनौत गुजरात जायंट्स दिल्ली कॅपिटल्सा आड सांजे 7:30 वरांचेर खेळ जातलो. आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सावन गुजरात आणि केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीवच्या 2 दिसांच्या भेटीर आसतले. भारताच्या कामगिरी आणि यशस्वीपणाक लागून संसारभर आशेची नवी ल्हार निर्माण झाल्या असे प्रधानमंत्र्यांनी सांगला. आयज जनऔषधी दीस. भारतीय हवामान खात्यान कोकण आणि गोय, केरळ आणि माहे, दर्यादेगेवेलो कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि यानमात उष्ण आणि दमट हवामान आसपासचो अदमास उक्तायला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरा विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.